हरिः ॐ। ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ सहस्राणि सहस्रशो ये रुद्रा अधिभूम्याम् तेषागं सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि अस्मिन् महत्यर्णवेऽन्तरिक्षे भवा अधि नीलग्रीवाशितिकण्ठा शर्वा अधक्षमाचराः नीलग्रीवाशितिकण्ठादिवगम् रुद्रा उपश्रिताः ये वृक्षेषु सस्पिञ्जरा नीलग्रीवा विलोहिताः ये भूतानामधिपतयो विशिखासः कपर्दिनः ये अन्येषु विद्यन्ति पात्रेषु पिबतो जनान् ये पथाम् पथिरक्षैलवृदा यौव्युधः ये तीर्थानि प्रचरन्ति सृकावन्तो निषङ्गिणः य एतावन्तश्च भूयागम् सश्च दिशो रुद्रावितस्थिरे तेषागम् सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्याम् येऽन्तरिक्षे ये दिवि येषामन्नम् वातो वर्षमिषवस्तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणादश प्रतीचीर्दशोदीचीर्दशोध्वास्तेभ्यो नमस्ते नो मृडयन्तु तेयम् विष्मो यश्च नोद्वेषितम् भोजम् भेदधामि। ॐ त्र्यम्बकम् यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् यो रुद्रौ अग्नौ यो अप्सु यो ओषधीष्यो रुद्रो विश्वभुवना विवेश तस्मै रुद्राय नमोऽस्तु तमुष्टुहि यत्विशुस्तु धन्वा यो विश्वस्य क्षयति भेषजस्य यक्ष्मामहेसौ मनसाय रुद्रम् नमोभिर्देवमसुरम् नुवस्य अयम् मे हस्तो भगवानयम् मे भगवत्तरः अयम् मे विश्वभेषजोऽयगम् शिवाभिमर्शनः येते सहस्रमयुतम् पाशामृत्यो मर्त्याय हन्तवे तान् यज्ञस्य मायया सर्वान् वयजामहे मृत्यवे स्वाहा मृत्यवे स्वाहा। ॐ नमो भगवते रुद्राय विष्णवे मृत्युर्मे पाहि प्राणानाम् ग्रन्थिरसि रुद्रो मा विशान्तकः तेनानेनाप्यायस्व। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांची आठवणी सद्भक्त मिलिंद दादा आज आपल्याला सांगणार आहे। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। ब्यूटी क्लॉथ स्टोरचा व्यवहार होण्याआधी काही महिने अजून एक महत्वाची घटना घडली की ज्यामुळे स्वामीजींच्या कार्याच्या विस्ताराला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली। बागेश्वर निवासात 1958 सालापासून नित्य नियमाने चालणारी रोजची ज्ञानेश्वरी प्रवचन स्थलांतरित झाली। अनेक दिवस सुप्तावस्थेत मातीच्या थराखाली थांबून राहिलेल्या बीजांना जागृती यावी आणि त्यांना अगणित घुमारे फुटायला लागावेत, त्याच न्यायाने 1989 अखेरपर्यंत 40-50 नित्य येणाऱ्या श्रोत्यांची संख्या अचानक फोफावायला लागली. एक वर्षाच्या आत 40 श्रोत्यांवरून नित्य निरूपणाच्या ओढीनी जमणाऱ्या मंडळींची संख्या 100 घरात गेली. 1958 सालापासून निष्ठेनी, सातत्यानी आणि प्रेमानी चाललेला हा अनुभूतीपूर्ण प्रवचनांचा साक्षेप 1980 साली एखादा विस्फोट व्हावा तसा एकदम व्यापक व्हायला लागला. माऊली, स्वामी स्वरूपानंद आणि साऱ्या पूर्वसुरींनी जणू स्वामीजींना आपल्या मस्तकावर धारण केलं होतं. भागेश्वर निवासातल्या स्वामींच्या घराच्या 2 खोल्या आणि 6 फूट रुंदीची त्या चाळीतली गॅलरी यात दाटीवाटीने बसणारी साधक मंडळी, त्यांना ऐकू जावं म्हणून केलेली ध्वनिवर्धकाची व्यवस्था, या सर्वांचा त्या चाळीतील बाकीच्या रहिवाशांवर थोडा ताण येऊ लागला. त्या चाळीतल्या बहुतेक सर्व बिराडकरूंना बाळासाहेबांच्या या प्रवचन प्रपंचाबद्दल आदर होता, तथापि रोज सुमारे 80-100 श्रोते येऊन जाणार, त्यांच्या चपला, त्यांची जिनावरून चढ उतार, त्यांचं आपापसातलं बोलणं, याचा त्रास वाटणं साहजिकच होतं. हे ओळखून स्वामीजी प्रवचनं एखाद्या प्रशस्त जागेत हलवायच्या विचारात होते आणि जणू माऊलींची इच्छा असावी तसं नुकतेच प्रवचनाला यायला लागलेले लेफ्टनंट कर्नल सोमण यांनी स्वामींना विनंती केली. कर्नल साहेबांचा सदाशिवपेठेच्या पूर्व सीमेवर सरस्वती मंदिर शाळेच्या समोरच्या गल्लीत सत्यसाई निलयम नावाचा एक टुमदार बंगला होता. कर्नल सोमण हे सत्यसाईबाबांचे निस्सीम भक्त होते. लष्करातून पूर्ण सेवा करून निवृत्त झालेले असल्यामुळे भक्ती आणि शिस्त यांचा दुर्मिळ संगम त्यांच्या ठिकाणी जाणवल्याशिवाय राहत नसे. तळमजल्यावर ते सोमणकाकू आणि त्यांचा परिवार असे राहत आणि वरचा पूर्ण मजला त्यांनी सत्यसाई दरबारात रुपांतरित केला होता. 100-125 श्रोते बसू शकतील इतकी क्षमता त्या सभागृहाची होती. साईनाथांचा संगमरवरी पुतळा त्या हॉलमध्ये शिरल्या शिरल्या अंतःकरणाचा ठाव घेत असे. सत्यसाई बाबांच्या पूर्ण 6 फूट उंचीच्या तसबिरीमुळे तेथील वातावरण खूप पवित्र वाटे. भिंतीवर गुरु नानक, प्रभू येशू, भगवान गोपाल कृष्ण यांच्या भावपूर्ण प्रतिमा होत्या. सत्यसाई महाराजांची हृदयस्पर्शी वचनं जागोजागी लिहिलेली होती. कर्नल साहेब स्वतः खूप आस्थेनी आणि परिश्रमपूर्वक त्या मंदिराची देखभाल करत असत. भागेश्वर निवासात स्वामीजींच्या प्रवचनाने ते भारावून गेले होते. आपल्या घरी सत्यसाई निलयममध्ये यांची प्रवचनं व्हावीत असं त्यांना मनापासून वाटल्यावरून त्यांनी स्वामीजींना गळ घातली. हा एक योगायोगच ठरला. स्वामीजींनी जाऊन ती जागा बघितली आणि त्यांना तो हॉल एकदम आवडला. एप्रिल 1980 म्हणजेच सुरू झाल्यापासून 22-23 वर्षांनी प्रवचनं भागेश्वर निवासातून सत्यसाई निलयम या वास्तूत स्थलांतरित झाली. स्वामी माधवनाथांनी अविरतपणे प्रसिद्धी परांगमुख राहून ज्ञानेश्वरी दासबोध या ग्रंथांची जी अंतरंग सेवा केली होती त्या सेवेला आता मधुर फळं यायला सुरुवात झाली होती. भागेश्वर निवासात सुरू झालेला श्रोत्यांचा ओघ सत्यसाईमध्ये अधिकच वृद्धिंगत होत गेला. प्रवचनाची वेळ रात्री 9:15 अशी होती. मंगळवार ते शनिवार रोज स्वामीजींची अमोघ वाणी आता नवीन जागेत श्रोत्यांना प्रेरित करायला तयार झाली. सोमवार सायंकाळची मातृस्मृती ग्रंथालयातली दासबोधाची प्रवचनं सुद्धा कालांतराने सत्यसाई निलयममध्ये स्थलांतरित झाली. दर रविवार मात्र स्वामीजींच्या घरीच केंद्र होत असे. मला आठवतं त्यानुसार सुरुवातीला स्वामीजी आणि सरलाताई रिक्षा करून सत्यसाई निलयमला येत असत. परंतु थोड्याच दिवसात सद्भक्त श्रीयुत सप्रे काका आणि सौभाग्यवती सुजाताताई यांच्या गाडीमधून स्वामीजींची ये जा व्हायला लागली. बरोबर रात्री 9:10 सप्रे काकांची गाडी सत्यसाई निलयमपाशी येई. स्वामींचा प्रवचनाचाच पेहराव असे. पांढरे शुभ्र धोतर आणि उघड्या अंगावर पांघरलेलं उपरण. पहिल्या मजल्यावर श्रोते आधीपासूनच येऊन ध्यानाला बसलेले असत. स्वामीजी धीमी पावलं टाकत हॉलमध्ये येत. त्यांच्या पाठोपाठ सौज्वळतेची आणि सौम्यतेची मूर्ती असलेल्या मातोश्री येत. स्वामीजी त्यांच्या आसनावर बसण्याआधी ज्ञानेश्वर महाराज, साईनाथ आणि सत्यसाई महाराजांना विनम्रतेने वंदन करत आसनावर बसल्यानंतर उजव्या हाताला माऊलींची एक छोटीशी पण अति गोड मूर्ती होती. त्या मूर्तीला हळुवारपणे कुरवाळत, माऊलींच्या गालावरून हात फिरवत, स्वामीजींसाठी मूर्तीतले ज्ञानदेव हे साक्षात कैवल्याचा पुतळा होता. स्वामीजींच्या दैवी प्रेमाच्या त्या अभिव्यक्तीने आम्हा सर्वांच्याच हृदयावर एक अमिट ठसा उमटवून दिला. आजही स्वामीजींची मुद्रा, त्यांचा हळुवारपणा, त्यांच्या कृतीत प्रगटलेला परम आदराचा पण तितकाच लढीवाळ असा भाव स्मरत राहतो. ठीक 9:15 मुकम करोतीपासून सर्व प्रार्थना होत. केवलम करुणाकारम स्वामीजी स्वतः सांगत आणि आम्ही त्यांच्या पाठोपाठ म्हणत असू. त्यानंतर स्वामीजी गीतेचा श्लोक वाचून प्रवचनाला सुरुवात करत. 9व्या अध्यायाची सुरुवात झाल्यानंतर मग प्रवचनं सत्यसाई निलयमध्येच हल्ली. सततं कीर्तयंतो माम किंवा अनन्याश्चिंतयंतो माम या श्लोकांवरची संस्मरणीय प्रवचनं सत्यसाई निलयमध्येच झाली. त्यांची रसाळ उगवती वाणी, शास्त्रसंमत विचारधारा, संतवचनांचे चपखल दाखले, उपनिषद पंचदशी आचार्य वाङ्मय यातली अवतरणं हे सर्व थक्क करणारं होतं. ज्ञानेश्वरीचं अंतरंग उलगडून सांगताना भक्ती, ज्ञान, वैराग्य, कर्म, विवेक यावर जे प्रबोधन करीत त्याचा श्रोत्यांच्या मनावर खोल संस्कार उमटत असे. त्यांची साधन निष्ठा, सद्गुरुनिष्ठा आणि बोधाची सहजता श्रोत्यांना अक्षरशः चकित करून सोडत असे. त्यांची शुद्ध बांधेसूत काया, पिळदार स्नायू, प्रवचनाच्या ओघात होणारे हावभाव यांची तर माझ्या मनावर भुरळ पडल्यासारखी झाली होती. प्रत्येक प्रवचन एक स्वतंत्र अनुभूती होतं. त्यांच्या वक्तृत्वातून उमटणाऱ्या विविध भावछटा आणि मधूनमधून होणारी कसदार विनोदाची पखरण यामुळे उद्याच्या प्रवचनाचे वेध लागूनच श्रोते आज परत जात असत. प्रवचन संपल्यावर विठ्ठल विठ्ठलचा गजर, नमितो योगी आणि उपनिषदातला एखादा शांतीमंत्र. या वेळेस आपण निश्चितच वैकुंठात आहोत असा भास माझ्यासारख्या चंचल आणि अनेक चित्त विभ्रांत झालेल्या माणसाला सुद्धा होत असे. त्यानंतर सर्वजण दोन्ही बाजूंनी स्वामीजींना नमस्कार करत. नमस्काराला जो प्रतिसाद मिळे तो विलक्षण असे. जणू त्या दिवसातल्या आपल्या भावविश्वाचा आरसाच नमस्कार झाल्यावर आपल्यासमोर प्रगट होई. सर्वांचे नमस्कार पूर्ण झाले की स्वामीजी उठून उभे राहत, उपरणं झटकून सारखं करत, साईनाथ आणि सत्यसाई महाराजांना डोकं टेकून नमस्कार करत. आणि माऊलींच्या मूर्तीला पुन्हा अतीव जिव्हाळ्यांनी स्पर्श करून मग जायला निघत. दुतर्फा उभ्या असलेल्या साधकांना हात जोडून नमस्कार करताना वाटेत एखाद्या फोटोपाशी थांबून त्या फोटोचं निरीक्षण करीत. कधी गुरु नानक तर कधी रमण महर्षी. रमण महर्षींकडे पाहताना जणू काही त्यांचा मुख संवाद घडत असावा असं वाटे. कधी म्हणायचे त्यांचे डोळे पहा कसे आहेत, पूर्ण करुणा. गुरु नानक देवांकडे पाहत म्हणायचे असा नमस्कार घडला पाहिजे. जिना उतरून कर्नल साहेबांच्या घरापुढल्या चिंचोळ्या बागेतून स्वामी सरलाताई गाडीपाशी जात. ते गाडीत बसताना पुन्हा आम्ही मुलं मुली गाडीभोवती उभे. स्वामी निघाले की लगेच सायकलीवर टांगा टाकून आम्ही भागेश्वर निवासच्या समोरच्या रस्त्यालगत हजर. स्वामी गाडीतून उतरले की आमच्याकडे पाहून स्मितहास्य करत विचारायचे, अजून पुन्हा नमस्कार करायचा का? भागेश्वर निवास चाळीचा मुख्य दरवाजा होता, त्याला दोन पायऱ्या होत्या. त्या पायरीवर ते उभे राहत आणि आम्ही चार पाच जण पुन्हा नमस्कार करायचो. येणारे जाणारे वाटसरू अचंबित होऊन ते दृश्य बघत बसायचे. स्वामी म्हणायचे, या आता पळा आपापल्या घरी, साडेदहा वाजून गेले. आम्ही हो हो म्हणून थोडं बाजूला जाऊन रस्त्यावरून चाफ्याच्या झाडाआडून दिसणारी स्वामीजींची गॅलरी पाहत उभं राहायचो. बरेचदा स्वामींना याची कल्पना सुद्धा नसे. ते नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे गॅलरीत थोड्या फेरा मारत काही वेळा त्यांचं लक्ष गेलं तर ते प्रेमानी हात करून आम्हाला जायची खून करायचे. आता असं वाटतंय की आपण जरा जास्तच वेडेपणा करत होतो. दिवसातून तीन तीन चार चार वेळा नमस्कार करणं, सारखं त्यांच्या मागे मागे जाणं, त्यांच्या सर्व हालचालींकडे बघत बसणं, याचा त्या माऊलीला किती क्लेश होत असेल विचार न केलेलाच बरा. प्रेम उधळणारा फकीर आणि प्रेम चाखणारे वेडे शिष्य असा तो एक अद्भुत कालावधी होऊन गेला.
भजन सांगा.
सर्व साधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे भगिनी वर्गाने आपल्या ऑडिओ व्हिडिओ रूमच्या बाजूला सरकून घ्यावं आणि पुरुष वर्गाने पांडुरंगाच्या बाजूला सरकून घ्यावं आणि पुढे सरकून घ्यावं.
विठोचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला.
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला.
वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला.
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला.
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला.
वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला.
वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला.
या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. या विठूचा
गजर हरिनामाचा झेंडा रोविला.
या संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडिला. या विठूचा
गजर हरिनामाचा झेंडा रोविला.
कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण. हो कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण. नांगर धरिला सत्वाचा. नांगर धरिला सत्वाचा बैल मन पवनाचा डाव मांडिला या विष्णुचा गजर हरी नामाचा
शेंडारोविला
उखळण प्रेमाची काढिली उखळण प्रेमाची काढिली स्वस्त बसुनी सद्गुरु जवळी स्वस्थ बसुनी सद्गुरु जवळी प्याला घेतला ज्ञानाचा प्याला घेतला ज्ञानाचा तोची अमृताचा डाव मांडिला या विठूचा
गजर हरी नामाचा झेंडा रोविला
पंचतत्वाची गोफण क्रोध पाखरे जाण हो पंचतत्वाची गोफण क्रोध पाखरे जाण धोंडा घेतला ज्ञानाचा धोंडा घेतला ज्ञानाचा करीत से जागरण हो केशवदास म्हणे संतांचा केशवदास म्हणे संतांचा म्हणे संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडिला
या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला
या विठूचा
गजर हरी नामाचा झेंडा रोविला
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला
वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी
डाव मांडिला
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला
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 वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला
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 डाव मांडिला डाव मांडिला
निधिध्यास ह्याचा अर्थ काय रोजची स्वतःची साधना असा याचा अर्थ आहे का रोजची सकाळची साधना असा त्याचा अर्थ रोजची स्वतःची साधना असा त्याचा अर्थ निश्चितच आहे तो निधिध्यासच आहे साधनेचा ध्यास ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे निधिध्यास याचा अर्थ रोजची स्वतःची साधना म्हणजे जर आपल्या डोळ्यासमोर नामाची साधना रोजची बैठक नामाची बैठक ध्यानाची बैठक असा अर्थ असेल तर तेवढा मात्र तो मर्यादित अर्थ इथं नाही
स्वतःची साधना नियमित करणं ही एक गोष्ट झाली, पण बसून केलेल्या उपासनेपेक्षा निधिध्यास ही जरा जास्तच पुढची गोष्ट आहे. रोजची जी स्वतःची एक ध्यानाची मुख्य वेळ पकडून आपण ध्यान करणं, संध्याकाळच्या वेळेला परत ध्यानाला बसणं, नामाची एखादी बैठक करणं, याला थेट निधिध्यास म्हणतात असं नाही. निधिध्यास याचा अर्थ निशी आणि दिनी, हे जे निशी दिन असा जो शब्द आहे, म्हणजे रात्र आणि दिवस, रात्री देखील आणि दिवसा देखील ध्यास लागणं म्हणजे निधिध्यास. नियमितता असणं ही एक वस्तू आहे, ती जरूर असावी. म्हणून आपण ध्यानामध्ये जे मिळवू त्याच्या प्रकाशामध्ये दिवस आणि रात्र किंवा संपूर्ण दिवस किंवा 24 तास असं राहणं म्हणजे निधिध्यास. निजध्यास असाही एक शब्द आहे, तो म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाची आठवण अथवा स्मरण असं सुचवतो. ध्यानाच्या प्रकाशामध्ये म्हणजे ध्यान केल्यानंतर ध्यानामध्ये जो थोडा बहुत बोध आपल्याला होतो, तो बोध व्यवहारात आणि सतत दिवसामध्ये सांभाळून ठेवण्याची कला म्हणून निधिध्यास. निजध्यास याचा अर्थ ध्यानामध्ये आपल्या स्वरूपाचं जो प्रत्यय आपल्याला येतो त्या प्रत्ययाचा परत परत ध्यास घेणं, निज निकट असणारा आत्मा, त्या आत्म्याचं अनुसंधान. निजध्यास आणि निधिध्यास याच्यामध्ये फरक जर तसं म्हटलं तर असं आहे की हा निजध्यासच रात्र आणि दिवस असा दोन्ही किंवा संपूर्ण 24 तासाला व्यापून राहणं याला निधिध्यास म्हणता येईल. ही निधिध्यास ही फार मोठी कल्पना आहे. साधकाला सुरुवातीला थोडस ध्यान, थोडस नाम, थोडीशी कर्मामध्ये आठवण आणि बाकी फार बांधून ठेवणारं असं नसलेलं जीवन, थोडं मोकळं जीवन असं हवं असतं सुरुवातीला, त्याला तसं हवं असतं. म्हणून हा जो निधिध्यास आहे ही सामान्य साधकाची स्थिती, सामान्यत साधकाची स्थिती ही असणं कठीणच राहतं. स्वरूपानंद जे स्वरूपाच्या अनुसंधानामध्ये नेहमी असत तो निजध्यास आणि निधिध्यास देखील म्हणता येईल. अशा प्रकारे हे निधिध्यास हे तंत्र आहे, हे फार दूरचं ध्येय आहे, पण हा जो ध्यास आहे हा ध्यास सतत लागून राहणं आणि तो अधिकाधिक ठेवणं एवढं तर करता येणं शक्य आहे. मी देह मन आणि बुद्धी नाही, मी आत्मा आहे, हे ऑफिसमध्ये कसं सांभाळायचं असं प्रॅक्टिकल प्रश्न आहे. बरं, ऑफिसमध्ये सगळंच रिझल्ट ओरिएंटेड असतं. मी काम नाही केलं किंवा काम केलं आहे हे दाखवलं नाही तर प्रमोशन नाही. यावरची युक्ती म्हणजे काम करताना, प्रेझेंटेशन करताना मी देह मन बुद्धी नाही याचा विचार मनात आणायचा आणि मग काम करायचं, किंवा काम झाल्यावर तुमच्या अधिष्ठानावर काम झालं असं मी करतो हे ठीक आहे काय, किंवा अजून काय करायला हवं असा प्रश्न विचारलेला आहे. आपण देह मन बुद्धी नाही आणि आपण आत्मस्वरूप आहोत ही गोष्ट आपल्या वृत्तीवर जोपर्यंत आरूढ होत नाही, सतत आपल्याला त्याचं भान जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत हे कसं करायचं हा एक प्रश्नच राहतो. स्वामीजी अशा प्रकारच्या प्रश्नांना उत्तर देताना कधी कधी असं म्हणत असत की एखाद्या पुरुषाला आपण पुरुष आहोत अशा प्रकारे आठवावं लागत नाही, तो पुरुषच असतो आणि त्याच्या अधिष्ठानावर त्याची जी काही कर्म आहेत ती सगळी कर्म चालू असतात. एखाद्या स्त्रीला आपण स्त्री आहोत अशी आठवण ठेवावी लागत नाही, तिला माहीतच असतं, तिच्या आत ते पक्कं असतं आणि त्याच्या अधिष्ठानावर ती जे काही करते ते त्याच्या अधिष्ठानावर करते. जेव्हा काम करताना आपण स्त्री आहोत की पुरुष आहोत हे विसरलं की काय असं वाटत राहतं, इतकी कामाशी समरस होते तेव्हा तिला असा प्रश्न पडत नाही की आपण कसं विसरलो आपण स्त्री आहोत कोण जाणे, असा तिला कधी प्रश्न नाही पडत. त्यामुळं आपण देह मन बुद्धी नाही आपण आत्मा आहोत हे आपल्या वृत्तीवर कसं आरूढ व्हायचं हा खरा प्रश्न. ते वृत्तीवर जोपर्यंत आरूढ होत नाही म्हणजे सतत आठवणीत राहत नाही खात्री त्याच्याबद्दलची ही पूर्णपणाने होत नाही तोपर्यंत असे प्रयत्न कसे करावेत हा प्रश्न पडणारच. किंबहुना असा प्रयत्न कसा करावा ही गोष्ट अजून ते झालेलं नसल्याचंच लक्षण आहे आणि बरोबरच आहे, साधकाची स्थिती तशीच असली पाहिजे. तसं नसेल तर मग आपण स्वरूपानंदच झालो. आपण जर विसरतच नसू, काम करताना ऑफिसमध्ये काम ही सांभाळायचे मी आत्मा आहे हेही सांभाळायचे ही कसरत आपल्याला जर सहज जमत असेल ती कसरतच वाटणार नाही. रिझल्ट ओरिएंटेड सगळंच ऑफिसमध्ये असतं. मी काम केलं नाही असं तर अपेक्षित नाही मी आत्मा आहे या समजुतीमुळं. शिवाय ही जी प्रेझेंटेशनची गोष्ट आहे किंवा मी केलं हे इतरांना दाखवणं समजणं आणि तसा थोडासा गवगवाच होणं की हे आपण केलेलं आहे हे कधी कधी व्यावहारिक यशाकरता फार महत्वाचं समजलं जातं, विशेष करून अलीकडच्या जगात फारच महत्वाचं समजलं जातं. जो बोलत नाही तो मागं पडतो असा एक विशिष्ट समजही निर्माण झालेला आहे. त्यामुळं आपण हे केलं किंवा हे यशस्वी होण्यामध्ये आपला सहभाग आहे किंवा ग्रुप असेल तर आपलाही सहभाग आहे असं थोडंसं सांगण्याची किंवा दाखवण्याची चढाओढ ऑफिसमध्ये ही नेहमी असते. पण तुम्ही असाही विश्वास ठेवा, या प्रश्नाशी संबंधित नसलेलं मी बोलतोय पण इथं उल्लेख केलेला असल्यामुळे मी सांगतो आहे की प्रामाणिकपणा आणि तुम्ही केलेले कष्ट हे कधीही लपून राहत नाहीत. पहिली सरशी ही बडबड करणाऱ्याची पुढे करणाऱ्याची, आपण कसं सगळं उत्तम करतो आणि कसे नेहमी कामात सावध आहोत असं दाखवणाऱ्याची नेहमी पहिली सरशी होत असते आणि त्या मनाने अबोल सिन्सिअर ज्याला बडेजाव आपला मिरवता येत नाही अशी जी व्यक्ती असते ती तुलनेने प्रथम जरा मागच राहते आणि यश त्या व्यक्तीला मिळतंय असंच नेहमी वाटत राहतं. पण ही गोष्ट वर्ष 6 महिने 1.5 वर्ष 2 वर्ष आपोआप त्याला ओहोटी लागते. बडबड करणारा, काम करणारा आणि काम न करणारा, काम करणारा आणि कामाचा देखावा करणारा हे आपोआप सगळ्यांना समजतं. तशा प्रकारे देखावा करणारी व्यक्ती असते ती हळूहळू आपली आपणच उघडी पडते. त्यामुळे आपण हे काम केलं आहे हे दाखवणं म्हणजे थोडासा इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्सच मी समजेन. जर तशी किंचित गरज असेल, कारण आता माझा आणि ऑफिसचा संबंध, मी नोकरी सोडली 2 साली, जवळपास 12 वर्ष झाली, पण मी ऑफिसमध्ये असतानाही अशा गोष्टी कधी केल्या नाहीत, आपोआप समजतं. अशा याच्यावर विश्वास ठेवून मी राहिलो. आणि दुसरं म्हणजे मला प्रमोशन नको होतं, इथं प्रमोशनचीही गोष्ट आहे. असं असल्यामुळं कदाचित माझं चालून गेलं असावं असं कोणाला वाटेल, पण चांगल्या माणसाची आणि प्रामाणिक माणसाची आणि कामसू माणसाची गरज ही कधीही संपलेली नाही. समर्थांनी देखील बडबड करणारा आणि कार्यकर्ता असा एक स्पष्ट फरक दासबोधामध्ये देखील वर्णन केलेला आहे. असं असल्यामुळं आपण काम करतो ते काम सतत कोणाच्या तरी समोर ठेवणं, दाखवणं याची गरज किंचित जर असेल, जर वरिष्ठच तशा प्रवृत्तीचा असेल तर त्याला समजतंही आणि थोडंसं सांगावंही फार तर. पण असं सारखं दाखवायला जाणारे असतात, कसं राहतं की दाखवायला गेला की नवीन जबाबदारी पडते आणि जास्त काळ ढोंग करता येत नाही. बडबड करणारा माणूस आपोआप मागं पडतो, प्रदर्शन करणारा माणूस आपोआप मागं पडतो. आता राहिला भाग तो मी देह मन बुद्धी नाही, मी आत्मा आहे याची आठवण ठेवायचा. त्यामुळे काम केलं नाही किंवा काम केलं आहे दाखवण्याची गरज आहे याच्यासाठी मी देह मन बुद्धी नाही मी आत्मा आहे ही गोष्ट फार आड येते असंही समजू नका. ती श्रवणानी, चिंतनानी, स्मरणानी, मननानी, साधनेनी प्रत्यक्ष प्रचिती घेत हळूहळू निश्चय जसा पक्का होईल तसा ती आपोआप तुमच्या ठिकाणी मुरते. आणि ती मुरण्यावर खूप विश्वास आपण ठेवू, तोपर्यंत आपल्याला जमेल तसं स्मरण पण करावं. त्यांनी म्हटले की काम करताना, प्रेझेंटेशन करताना सुरुवातीला मी असा विचार करतो, ठीक आहे. आणि मग प्रेझेंटेशन करत असताना मन लावून मग या 2 गोष्टी सांभाळणं मनाला अवघड जातं की मी आत्मा आहे असंही चिंतन करायचं आणि मनपूर्वक प्रेझेंटेशनही करायचं. मन हे एकदेशी आहे, एका वेळेला एका ठिकाणी राहतं, एका वेळेला व्यापक सर्व ठिकाणी नसतं. असं असल्यामुळं मग प्रेझेंटेशनकडेच फक्त लक्ष द्यायचं आणि काम झाल्यावर मग स्वामीजींच्या अधिष्ठानावर काम झालं किंवा आपण आत्मस्वरूप आहोत अशा प्रकारचा विचार करायचा किंवा स्मरण करायचं अशी मी युक्ती करतो असं ते म्हणतात. खरं म्हणजे या सगळ्या युक्त्याच आहेत आणि स्मरण पक्क झालं नाही तोपर्यंत या सगळ्याची गरजच आहे. नामस्मरणपूर्वक काम करावं, ज्या ठिकाणी नामस्मरणपूर्वक काम करता येत नाही अशा काही बौद्धिक विशिष्ट वेळा असतात त्यावेळेला नामस्मरण थांबवावं, कामात पूर्ण झोपून द्यावं, ते झालं की परत नामस्मरण करावं. आपल्या स्वस्वरूपाचं चिंतन करत असावं, मग अशा ज्या वेळा असतात तेव्हा पूर्णपणाने झोकून द्यावं कामामध्ये, काम झालं की परत आपल्या चिंतनाकडे परत यावं. मुख्य प्रश्न आहे की हे जे चिंतन आहे हे चिंतन सघन सखोल होण्यासाठी आपण बसून केलेली जी साधन आहे त्या साधनेचा फार उपयोग होतो, त्या साधनेखेरीज या चिंतनाला तितका अर्थ राहत नाही. आणि मला माहितीत हे ज्यांनी प्रश्न विचारलाय ते खरंच प्रयत्न तशा रीतीने साधनेचे प्रयत्न करतात. आता याला वेळ लागतो हे सगळं जमवण्यासाठी. खरं म्हणजे असा परमार्थ जमवण्यासाठीच 12 वर्ष लागतात. जी परमार्थात तपांची भाषा आहे ती याच करता आहे. त्यामुळं हे हळूहळू निश्चितपणाने होईल याच्यामध्ये मला काही शंका वाटत नाही. ते करतात तो प्रयत्न बरोबरच आहे. आपण आत्मस्वरूपाचं स्मरण करावं अथवा नामस्मरण करावं अथवा विचारांनी चिंतनांनी राहावं आणि कामाच्या वेळेला पूर्णपणाने काम करावं. आपण केलेलं काम दुसऱ्याला समजेल की न समजेल अशा कॉम्प्लेक्समध्ये सापडू नये. कधी कधी आपण हे काम केलं याच्यामध्ये सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स देखील असतो, इन्फेरियरिटीच असतो असं नाही, पण मानसशास्त्रीय दृष्ट्या सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स देखील इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्सच आहे. सुपेरियर आहे असं दाखवतो तो, खरा म्हणजे इन्फेरियर आपण नाही हे दाखवण्याकरता करत असतो. त्यामुळे आपण आपल्या मूळ स्थितीत सहज असावं, आत्मविश्वासाने असावं आणि तसा जगदीश्वरे यथा क्रमे न्याय केला असं जे समर्थ म्हणतात त्याप्रमाणे हळूहळू न्यायाकडेच सचशील व्यक्ती जाते. तिच्यावर फार काळ अन्याय नाही कोणाला करता येत, फक्त थोडासा धीर धरून राहण्याची गरज असते. धीर सुटतो साधकाचा. खोट्या वागणुकीमुळे आपल्या समोरची व्यक्ती बघता बघता प्रमोशन घेते तेव्हा मात्र हतबल व्हायला होतं असे प्रश्न सत्संगात देखील आलेले आहेत, येतात. आपल्या जीवनाची उद्दिष्ट जी आहेत त्याच्यामध्ये जीवन समृद्ध असणं हे एक आहे आणि शांती समाधानासहित समृद्ध असणं ही एक गोष्ट आहे. शांती समाधानाला महत्व देऊ आणि जसं व्हायचं असेल तसं होवो असं आपण म्हणू. हळूहळू आपण योग्य आहोत, आपण चांगले आहोत असं जगताच्या लक्षात आल्याखेरीज राहत नाही. अशा पुढे गेलेल्या ज्या व्यक्ती असतात त्यांचं पुढे जाऊन काय होतं असं जरा नीट पाहिलं तरी देखील भराभरा वर गेलेले कधीतरी एकदम त्यांच्या नोकऱ्या देखील जातात. शेवटी मॅन्युप्युलेशन आणि गडबड करणारी मंडळी असतात त्यांची प्रगतीही झपाट्याने असते, अधोगतीही तितकीच पटकन होते, एका क्षणात होते. त्यामुळं याच्याबद्दल फार न बोललेलं चांगलं. पण अनुसंधानाचं जर सांगायचं झालं तर अनुसंधान मात्र जोपर्यंत आपला असा पक्का बोध होत नाही तोपर्यंत हे वृत्तीवर आरूढ होण्यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न करावेत हे तितकंच चांगलं आहे, हे योग्यच आहे. देह मनबुद्धीचे कर्म आत्म्याला कसे लागू होते, देह मनबुद्धीच्या कर्मामुळे आत्मा का बरं जन्म मृत्यूच्या चक्रात सापडतो, आत्मा जर जन्म मृत्यूच्या सापळ्यात सापडतो, आत्मा जन्म मृत्यूच्या सापळ्यात सापडतो हे कसं समजायचं, कारण आत्म्याला मागच्या जन्माचं स्मरण नसतं, असे थोडा बरेच विषय ज्याच्यामध्ये आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. एक तर स्पष्ट आहे की देह मन बुद्धी आणि त्या देह मन बुद्धीच्या आत असणारं चैतन्य यामुळेच आपण आहोत, आपला देह आहे हे तर उघड आहे. या चैतन्याच्या शुद्ध स्वरूपाला आत्मा असं म्हणतात, ज्याला आपल्याला जन्म नाही, आपल्याला मृत्यू नाही, आपल्याला येणं जाणं नाही, आपण शांत स्वरूप सुखस्वरूप आहोत असा बोध या चैतन्याच्या ठिकाणी जेव्हा असेल तेव्हा त्याला आत्मा असं म्हणतात. आणि त्या चैतन्याच्या ठिकाणीच पण देह मनबुद्धीला मी मानण्याची जी प्रवृत्ती असते त्याला जीवदशा असं म्हणतात. आपण नीट समजून घ्या, चैतन्यच खरं पण त्या चैतन्याला आपण पहिल्या प्रश्नात म्हटले की नाही मी देह मनबुद्धी नाही मी आत्मा आहे असा बोध जेव्हा चैतन्याला होतो तेव्हा मग प्रश्नच मिटला. मी देह मनबुद्धी नाही असं त्याला अगदी समजतं. पण तिथेही म्हटलं की हे स्मरण कसं ठेवायचं, याचा अर्थ आत्ता तो बोध नाहीये हे उघड आहे. देह मनबुद्धीचं कर्म आत्म्याला कसं लागू होतं? आत्म्याला लागू होतच नाही. आत्मा हा स्वतंत्र, अविकारी, अचेतन, कुठल्याही कर्माचं प्रेरकत्व, फलभोक्तृत्व न घेणारा असाच आहे. शुद्ध पारमार्थिक आत्म्याची जी परिभाषा आहे त्याच्यामध्ये तो अशाच प्रकारचा आहे. तो जन्म मरण रहित आहे, कर्म करणारा नाही. देह मनबुद्धीलाही कर्म प्रेरणा तो देतो असं नाही. जी फळं मिळतात तीही देह मनबुद्धीला, त्याचा आत्म्याशी संबंध नाही, असंच आत्म्याचं वर्णन केलेलं आहे. मात्र देह मनबुद्धी मी आहे असं त्या चैतन्याला जेव्हा वाटायला लागतं, तेव्हा त्या चैतन्याला आत्मा न म्हणतात जीव असं म्हणतात. हा एक नवीन शब्द मी या प्रश्नामध्ये घालतो. तो जीवदशेला येतो. जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. ही वासना अबोधात्मक ते चैतन्यच आपल्या स्वतःला मी जीव, मला एक देह आहे, मला बंधन आहे, कर्मबंधन आहे, जे कर्म करतो त्याचं फळ मी भोगतो असं तो समजतो. शास्त्रात असं म्हणतात की लाल वेल्वेटवर जर स्फटिकाचा खडा ठेवला तर तो लाल दिसतो, निळ्या वेल्वेटवर ठेवला तर निळा दिसतो. म्हणजे त्या स्फटिकानी त्या वेल्वेटचा सगळा गुण घेतल्यासारखा दिसतो, पण प्रत्यक्षत तो त्याच्यापासून अलिप्त असतो. पण पाहणाऱ्याच्या दृष्टीला, पाहणाऱ्याच्या बुद्धीला त्यांनी तो घेतलाय असं वाटतं. हे उदाहरण आहे, रूपक आहे. इथं असं होतं की देह मनबुद्धीच्या वेल्वेटवर तो स्फटिक ठेवल्यानंतर त्या स्फटिकावालाच आपण निळे झालो, आपण लाल झालो असं वाटायला लागलं. आणि तसं हे जे सगळं जगत आहे, ते सगळं जगत देह म्हणजे पंचभौतिक देह, मन, बुद्धी आणि अहंकार अशी अष्टधा प्रकृती, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि मन, बुद्धी, अहंकार अशी आठ तत्व आणि जीवतत्व याच्या मसाल्यातूनच सगळे पदार्थ निर्माण झालेत असं भगवद्गीता म्हणते. भूमी हे आपहा, अनलहा, वायुः, खम, मनः, बुद्धी एवच, अहंकारम इति यम्ये भिन्ना प्रकृती ही अष्टधा. ही अष्टधा प्रकृती आहे. आणि या अष्टधा प्रकृतीच्याच अंतर्गत अजून एक प्रकृती आहे, त्याला पराप्रकृती असं म्हणतात, त्याला जीव प्रकृती असं म्हणतात. पंचभौतिक देह आहे पण ही जीव प्रकृती नाही, तर ती व्यक्ती जिवंत आहे असंच म्हणणार नाही कोणी. नुसता देह असून उपयोग काय? त्याला जर चेतना नसेल, ही जी चेतना आहे ती चेतना जीवाची चेतना आहे. पण जीव देह मनबुद्धीला म्हणजे आत्मा शुद्ध स्वरूप, इथं जो शब्द वापरलाय तो केवळ असतो आणि देह मनबुद्धी काम करते. जसं चुंबकाच्या सन्निधानाने सुया हलाव्यात, तशा प्रकारे एकाच्या अस्तित्वानी एक असे राहतात. पण आत्मा याच्यातलं काही करत नाही आणि करवत नाही. आपण काही करतो आणि करवतो असं जो समजतो तो आत्मा नसून तो जीवदशेला आलेला, अवनत झालेला, ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत रागी प्रतिमल्लाचा, गोसावी सर्व दळाचा, रथू सांडूनी पायाचा होय जैसा. राजा खरा म्हणजे रथावर आरूढ झालेला, युद्धाकरता आलेला, तरुणपणी कुस्त्या केलेल्या आहेत, आखाड्यात झोंबाझोंबी केलेली आहे, आणि एखादा आपल्या जोगता मल्ल पाहिला त्याला असं वाटायला लागलं की याच्याबरोबर आपण जरा द्वंद्व खेळावं, म्हणून त्यांनी रथावरून खाली उडी घालावी. तसं वस्तुतः आत्मा असताना देह मन बुद्धीच्या संगतीने तो जीवदशेला आला. देह मन बुद्धीची जी कर्म आहेत तर ती कर्म तो जीवदशेला आला हे खरं जरी असलं तरी देखील देह मन बुद्धीच्या कर्मांमुळेच जीवाला कालांतराने आपण आत्मा असा बोध होतो. हे एकमेकांवर इतके अवलंबून आहेत की बोलायची सोय नाही. देह मन बुद्धी ही आत्म्याला जाणायला असमर्थ असताना देह मन बुद्धीला संयमित करून तो ध्यानाला बसायला लागतो. तो वाणीकडून नाम घेवतो, मनाकडून नाम घेवतो. अशा सगळ्या कर्मांनी तो मात्र आपण निस्संग आत्मा अशा बोधात कालांतराने जीव येतो. त्यामुळे देह मन बुद्धीचं कर्म आत्म्याला लागू होत नाहीच. पण आत्म्याला हे लागू होत नाही हे त्या जीवाला जेव्हा समजतं तेव्हा तो आपण परममुक्त आहोत या बोधामध्ये येतो. तोपर्यंत तो हे सगळं स्वतःवर ओढून घेतो, त्याचे संस्कार देखील आपल्यावरच घेतो आणि त्यामुळे जन्ममरणाच्या आचार्यांच्या भाषेत पुनरपी जननम, पुनरपी मरणम, पुनरपी जननी जठरे शयनम अशा प्रकारे एका दुष्ट चक्रामध्ये तो सापडतो. देह मन बुद्धीच्या कर्मामुळे आत्मा का बरं जन्म मृत्यूच्या चक्रात सापडतो, जीव सापडतो. आता हा जीव आणि आत्मा हा जो शब्दाचा खल आहे की तुम्ही बोधाच्या गोष्टी काढल्या की आम्ही आत्मा समोर करतो, तुम्ही अबोधाच्या गोष्टी सांगितल्या की आम्ही म्हणतो की त्याला जीव समजायचा. हा जो खल चालतो परमार्थामध्ये सगळ्या शास्त्रांनी अशा प्रकारचा खल केलेला आहे. म्हणजे सापडते तिथं पळवाट लगेच. परमार्थी मनुष्य किंवा आध्यात्मिक उपदेश करणारे लगेच म्हणतात की तो आत्मा, त्याचा संबंध नाही. आणि अडकतो तो जीव, तो मात्र अडकतो. देह मनबुद्धीच्या कर्मामुळे आत्मा का बरं जन्म मृत्यूच्या चक्रात सापडतो? आत्मा जर सापडायला नको वाटत असेल तर आता या क्षणी तुला मुक्तीची भावना असायला पाहिजे. सगळंच थोडंच व्हर्बल असं बोलून आणि आर्ग्युमेंटनी होत असतं. ज्या अर्थी तुझ्या ठिकाणी ती भावना नाही, ज्या ठिकाणी ज्या वेळेला तुला असं वाटत नाही की मी मुक्त आहे, मी आत्मा आहे ना, मी मुक्त आहे, तोपर्यंत तू जीव आहेस. तू जीवदशेला आलेला आहेस म्हणून असं समजायचं की तो जीवदशेला आलेला आहे. हे कुठंतरी थोडंसं स्वतःकडे घ्यावं. मग आपोआप समजतं जो कोणी ध्यानाला बसतो, जो क्षणमात्र ध्यानामध्ये देहाला विसरलेला आहे, क्षणमात्र मी म्हणे ना, जो क्षणमात्र मनाला विसरलेला आहे, मनाचा लय झालेला आहे, आणि तेवढ्या क्षणामध्ये देह मनाखेरीज तर्काखेरीज आपलं अस्तित्व ज्याला क्षणमात्र समजलेलं आहे, तो त्यावेळेला कोणत्याही कर्माचा मी करता आहे, फल भोगता आहे, मला संसार लागलेला आहे असं समजत नाही ना. त्या क्षणाला तो मुक्त असतो ना. असं असल्यामुळे सोयी करता आत्मा, सोयी करता जीव अशा प्रकारचं आर्ग्युमेंट तुमच्या समोर ठेवण्यासाठी परमार्थात ही भाषा नाहीये. तर याकरता आहे की आपल्याला आपलं स्वतःच समजतं. जसं म्हणतात की सगळीकडे एक परमात्माच भरून राहिलेला आहे, मग जगात अज्ञान का? अज्ञान निर्माणच व्हायला नको होतं. जर तो अविनाशी आहे, सच्चिदानंद आहे, तर सच्चिदानंदाचा भाव असायला पाहिजे होता. तुझ्या ठिकाणी नाहीये ना, मात्र तो मिळवण्याचा तू प्रयत्न करायला पाहिजे, हे जसं त्याला उत्तर आहे. तसंच देह मनबुद्धीच्या कर्मामुळे आत्मा का बरं जन्म मृत्यूच्या चक्रात सापडतो हा प्रश्न पडला ना, त्या अर्थी तू आत्मा नाहीस, तू जीवदशेला आलेला आहेस. आत्मा जाठव्या अध्यायाच्या परिभाषेमध्ये अधिदैव, तो आपणच अधियज्ञ रूपी परमात्मा. अशा प्रकारचा बोध प्राप्त करून घेण्यासाठी जेव्हा यज्ञ दान तप स्वाध्याय ध्यानादी अशा गोष्टींचा अवलंब करतो, अधिभूत असणाऱ्या देहाकडूनच हे तो सगळं करतो, आणि अचानक देहभावनेपासून मुक्त होऊन आपण अधियज्ञ म्हणजे सच्चिदानंद स्वरूप अशा बोधामध्ये जातो, असं याच करता आठव्या अध्यायामध्ये सांगितलं. आत्मा जन्म मृत्यूच्या सापळ्यात सापडतो हे कसं समजायचं, कारण आत्म्याला मागच्या जन्माचं स्मरण नसतं. एकमेकांशी संगती नसणारे प्रश्न आहेत हे खरं, म्हणजे अगदी स्वतंत्र प्रश्न आहेत. फक्त एक दोन नंबरचा आकडा टाकून सगळे समोर ठेवलेले आहेत एवढंच आहे असं दिसतंय मला. आत्म्याला मागच्या जन्माचं स्मरण नसतं, पण मागच्या जन्माचे संस्कार जीवावर असतात. आत्मा हा शब्द काढूनच टाका. जीवाला, जीव हा जन्म मृत्यूच्या सापळ्यात सापडतो, कारण त्याला स्वरूपाचा बोध नसतो. पण त्याला मागच्या जन्माचं स्मरण कुठं असतं, तो मागं जन्माला आला असं होता मागच्या जन्मात असं म्हटलं तर त्याला स्मरण असायला हवं होतं. आपल्या या चालू जन्माचं देखील स्मरण आपलं जर आपण तपासून पाहिलं, म्हणजे काल केलेली कर्म सकाळपासून सगळी आठवा असं जर सांगितलं, काल ऐकलेलं सगळं आठवा आणि सांगा असं सांगितलं, तर त्याच्यातलं अगदी एखादा उत्तम स्मरण शक्तीचा असेल तरी देखील 10-15% गोष्टी गळून गेल्या आहेत असं लक्षात येईल. पण कालच्याऐवजी परवाचं सांगा असं म्हटलं तर त्याच व्यक्तीच्या जवळपास 60% गोष्टी चांगली स्मरण शक्ती असणाऱ्या व्यक्तीच्या गळून गेलेल्या असतील. पण आज तारीख किती आहे? 25 सप्टेंबर आहे. तर 5 सप्टेंबरचं सांग असं जर म्हटलं, स्मरणाचं जर पाहायचं झालं, हे स्मरण ज्याच्यामध्ये ठेवलं जातं ती काय समजा चीप दिली असेल तर ती काय काय साठवून ठेवेल आणि काय काय तिने सोडून ठेवायचं, सोडून द्यायचं, आणि तेच मागच्या वर्षीच्या 5 सप्टेंबरचं सांग म्हणलं तर अजूनच कठीण होईल. एवढंच नव्हे तर महिन्याभरातला एकही विशेष संस्कार आपल्याला आठवत नाही, एकही. म्हणजे होऊन गेलेल्या फेब्रुवारीची एकही महत्वाची घटना आपल्याला आठवत नाही. सबंध वर्ष उलटल्यानंतर एखाद दुसरा महत्वाचा संस्कार शिल्लक राहतो, घटना आपल्याला आठवते. लहानपणीचे कित्येक मित्र आपण म्हणतो अरे मला तू आठवतच नाहीयेस, इतकं या जन्मातलं आपण विसरतो, तर मागच्या जन्मातलं कसं विसरलो म्हणजे काय? ही जी विस्मरण आपल्यापाशी जेवढी स्मरण करण्याची शक्ती आहे त्यानुसार हे सगळं चाललेलं आहे. या जन्मात जर आपण इतकं विसरत असू तर मागचा जन्म होता की नव्हता इतकं आपण विसरतो. कुठं होता मागचा जन्म असाही तुम्ही विचारू शकता. मला एक जण म्हणाले की माझा मागचा जन्म नव्हताच. मी म्हटलं असं काय करताय? होता. ते म्हणाले सिद्ध करा. मी म्हटलं असं नाही, विधान तुम्ही केले, नव्हता हे तुम्ही सिद्ध करा. असा खल करण्याने काय होतं? असं असल्यामुळं मागचा जन्म आठवत नाही. आपल्याला या जन्मातलंच खूप कमी आठवतं, त्यामुळं आत्मा जन्म मृत्यूच्या सापळ्यात सापडतो हे कसं समजायचं, कारण आत्म्याला मागच्या जन्माचं स्मरण नसतं. जीवाला मागच्या जन्माचं स्मरण नसतं, पण मागच्या जन्माचे संस्कार घेऊन तो पुढे आलेला असतो. असं असल्यामुळंच आपल्या आपल्या प्रत्येकामध्ये म्हणूनच फरक आहे, तो कर्मांमुळे पडलेला आहे. जसं या जन्मांमध्ये या जन्मात आपल्या कर्मांमुळेच आपण घडलो, तसं मागच्या जन्मातल्या कर्मांमुळे जो जीव त्याने ओढून घेतला स्वतःवर संस्कार, त्यानुसारच या जन्मात आपल्याला जी कर्म प्रेरणा मिळाली, जी तर्कबुद्धी मिळाली, जे काही भलं बुरं मन मिळालं, तो सगळा मागच्या जन्माचाच परिणाम आहे. म्हणून ते मिळालं, नाही तर कोणी दिलं. असं असल्यामुळे मागचा जन्म म्हणून मानायला लागतो, आणि जीव हा जन्म मृत्यूच्या सापळ्यात सापडत अशा रीतीने पुढे प्रवास करत असताना कधी प्रसंगवशात भाग्याने सद्गुरु भेटतात, तो साधना करतो, शास्त्र श्रवण करतो आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटतो देखील. हरिओम तत्सत. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.